ज्या व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अभी दूसरे कॉल पर व्यस्त है. कृपया प्रतीक्षा करें या कुछ समय पश्चात प्रयास करें.
गुड मॉर्निंग, दिस इज सनिया फ्रॉम SP वेल्थ. वी आर बेस्ड इन ठाणे. कैन वी टॉक फॉर 2 मिनट्स प्लीज?